जाईन म्हणते,
याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते,
माही घरवाली गाणं डिस्को गाईन म्हणते,
याची घरवाली गाणं डिस्को गाईन म्हणते,
सोडून साडी मिडी घालीन म्हणते, सोडून साडी मिडी घालीन म्हणते, माई घरवाली कॉलेजले जाईन म्हणते,
याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते।
इंग्रजी बोली न म्हणते, मले नंदी वाणी डोलवी न म्हणते, दिवसा नटी वाणी राही न म्हणते, राती गाऊन घाली न म्हणते, संगमले घेऊन सिनेमा पाहिन म्हणते, संगमले घेऊन सिनेमा पाहिन म्हणते, माही घरवाली कॉलेजले जाईन म्हणते,
याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते।
जीन्स पहनूंगी म्हणते, वर्त टॉप डालूंगी म्हणते, केस बाय कट ठेवी न म्हणते, रंग नख बुटी लावी न म्हणते, संगमले घेऊन रस्त्यान फिरवीन म्हणते, संगमले घेऊन रस्त्यान फिरवीन म्हणते, माई घरवाली कॉलेजले जाईन म्हणते,
याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते।
क्लब मध्ये नेईन म्हणते, ड्रिंक लाईट घेईन म्हणते, ड्रम ट्रम्पेट वाजवीन म्हणते, मले थै थै नाचवीन म्हणते, छत्तीस नखरे राणी मले दावीन म्हणते, छत्तीस नखरे राणी मले दावीन म्हणते, माही घरवाली कॉलेजले जाईन म्हणते,
याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते।
साज नवा नवा लेईन म्हणते, क्वीन ब्युटी दिसीन म्हणते, असा जलवा दावीन म्हणते, लोका झुराया लावीन म्हणते, मले रूपाचा गुलाम बनवीन म्हणते, मले रूपाचा गुलाम बनवीन म्हणते, माई घरवाली कॉलेजले जाईन म्हणते,
याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते,
माही घरवाली गाणं डिस्को गाईन म्हणते,
याची घरवाली गाणं डिस्को गाईन म्हणते,
सोडून साडी मिडी घालीन म्हणते, सोडून साडी मिडी घालीन म्हणते, माई घरवाली कॉलेजले जाईन म्हणते,
याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते, याची घरवाली कॉलेजले जाईन म्हणते।
कॉलेज मंदी स्कर्ट बिकनी घालून आली जुली, कॉलेज मंदी स्कर्ट बिकनी घालून आली जुली, जुलीस अर्धी उघडी पाहून विचारते लिली, दररोज येते साडीत, आज अंग उघड सार, काय आहे विशेष जुली, सांग मला खरं। जुली म्हणते, अग शनिवार अर्ध कॉलेज, कपडे पूर्ण कशाला घालू, शनिवार अर्ध कॉलेज, कपडे पूर्ण कशाला घालू, उत्तर ऐकून अवाकून म्हणते मग लिलू, शनिवार हाफ कॉलेज तू अर्धे कपडे घालशील, मग उद्या रविवार सुट्टी का बिना कपड्याचीच राहशील।